सभी श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मीवा स्वागत है यू पाकुम आशा है यू की इत कार्यक्रम ते मुकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुल यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुल बीमार नु चोको इमा की ती बीमार नु चोको इमा की ती यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले अंधानु कन की इमा सीती अंधानु कन की इमा सीती यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले
प्रिय दोस्त लोड़ीट इत कार्यक्रम तुन केंजन वालेट सब भई भावलू ननी से लखनु प्रभु ईशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तो नवसेवा सच्चो सारी कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दी बार फिर स्वागत है अनि माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजाना जरिया तल मेकुन सब तुन प्रभु ईशु ना आशीष जरूर पुरसी रहे माता होए अनि माकुन आशा है कि इमट सब प्रभु ईशु ना दया ते अच्छा भलो हयट होए उन्डे मावा इत कार्यक्रम तुन केंजन बात ते मिया मन ते बांगे भी विचार ख्वाहिता हुए या फिर मीवा बांगे भी बिनती निवेदन हुए ते इमट माकुन अपनो चिट्ठी ते लिखे किसी को जरूर वह किट अमट मी नल हमेशा प्रभु जिन से बिनती क्या तोड़म वोल मीवा भी जिंदगी ते अचंबो काम क्या नुल अनि अमट मी वंग चिट्ठी ना आशा क्या तोड़म प्यारो भैरिट इमट माकुन हमेशा इहुना चिट्ठी लिखे किसी को रोहता के मंदा किट अमट मी वंग चिट्ठी ने जवाब जरूर सीखम प्यारो भैरिट अमट मी वसेवा तलाई हमेशा तैयार यम अनि इमट इत कार्यक्रम ता भारत ते अपनो दोस्ता लोडून भी जरूर बतेगी किट इद्दे मावल प्रभु ईशु ना सच्चो भक्ति अनि सेवांत तो वड़ट दादा लोडिट अनि मायुक नेट अमट अपनो नेट ऐद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने परमेश्वर दाउन से बिनती की कम प्रिय दोस्त लोडिट इमट भी ना संग ने प्रभु ईसुन से सच्चो मन तल इहुन बिनती किसी सा कमाई तोड़ी प्रभु जी मिकुन भी खूब आशीष शैनुल माहौल सच्चो अनि जीव तो प्रभु नी अमर सब उन दिबार फिर सच्चो आत्मा तल नी करूं वाई तुलम उन्हें अमर नी कुन मन तल धन्यवाद से आतुलम की इमामा कुन अबे तक अच्छा भलो इरतो नी इधर नीवा मा पर रोपड़ा दयांत इव सब माधिन लाई भी अमर नी कुन जीवा तल खूब धन्यवाद से आतुलम प्यारो प्रभु नी इमा मावा जिंदगी ते उन्दी उन्डे दिया जोड़े किसी जीती उन्डे वायन वाले सब दुख तकलीफ अनि मुसीबत तल भी बचे किसी इरतो नी इदन लाई भी निकुन धन्यवाद प्रभु जी इद समय ते बाइबल अध्ययन क्या ले मावा मदद की इद मावा नी से बिनती अनि अरदासान उन्डे इद कार्यक्रम तुन केंजन वालड सब भाईडू ननि सेला कुन खूब आशीषम उन्डे योड़ा न डूम ते बोले बीमार हुई या फिर वोड बांगे भी मुसीबत ते होए ते इमा वोड उन पुरो रीति तल चोको गिम उन्डे बोड़ा सब परेशानी तुन भी हटे गिम धन्यवाद प्रभुनी इमम अवंग सब बिंतिनु किंस्ती प्रभु जी अमंडी को सम्मान देने लाई धन्यवाद सीता के इत बिंतितुन यीशु मसीह ना नाम ते तलखितुना आमीन प्यारो भैरित अनि सेलकनित नैनमट अपनो कार्यक्रम ते पुरानो नियम तल भजन संहिता दा किताब ते 22, 23 और 24 पाठ ना अध्ययन की कम प्यारो भैरित माकुन आशा है कि इमट समावाइत कार्यक्रम तुन किंजलना तैयार हईट हुए भजन 19 तुन अमाटित दुनिया ता उन्दी महान विसोड़ी इंजी सके माई तुलम पवित्र बाइबल नयो नियम ता किताब यहुन्ना ना बयान अदना उन्दी पाठता उन्दी वचन तल अरिकुन संयुम वचन लुगो सिग्गा इहुन लिखे माता ही यदि मी करूं बाइबल होए ते इमट भी अपनो बाइबल तेना संगने हुर्सी सके माई तुलित अन्ना मी नल पढ़े माई का इमट सब परमेश्वर तय सच्चो वचन नु पढ़ ध्यान तल किंजट दुनिया घणे मायन मुन्ने वचन मंदुल वचन परमेश्वर संग मत्तुल अनि वचन परमेश्वर मत्तुल मुन्ने टलवोल परमेश्वर संग मंदुल उन जरिया ते सब पैदा आसियत अनि बड़ंग बड़ंग पैदा आता अद्यन ते बुन मिचुक बड़ंग पैदा हैले आयो बुन रूपा जीवन मत्ता अजीवन आदमीणा वेड़ची मत्ता वेड़ची सिकाटी ते चमके माइता अनि सिकाटी अद्यन नासले के वो एदुंदी पड़ा अच्छा मांदियान कि पवित्र आत्मा तुन वड़ुल नवड़ाता रूप ते बते की तोड़ई ये लपनो खोली तार भाड़ो वासी रहमा तोलई इद मांदियान दूसरो नवड़ल मौल प्रभु यीशु मसीहा यनी गा धार्मिकता तोल सूरज इतोड़ई उन्दी दिया वोल अपनो महिमा ते दुनिया पर रोवासी रहमा यनुल मगर इदिन पहले की वोल धरती पर रो अपनो काल कुन इरानुल वोल मंडली तोन धरती तल वोसी दानुल पवित्र बाइबल नयो नियम ते रोमिड पड़ोड़ा किताब ते अदन येड़ू पाटता 12 वचन तल अरिकुन 14 वचन लुगुस इहुन लिखे माताई इहुन कानून पवित्र धर्म नियम पवित्र हुकुम वाजिब अनि असलान ते बड़ांगित असल मांदिता जरियत ना परो मौतवात बपुड़े पर पाप इत असल चीज तुन काम ते ये ची मौत पैदा कीत कि इहुन उजागर आए कि पाप बातल बुरुआन धर्म नियम ता जरिया ते पाप ता पूरो खराबी दिसी था पुत्र लड़की कानून आत्मा ता मान दियान पर अन्न साइन वाले अनि पाप ता गुलामी ते फसे मातुल बनी आदम ना आंदन प्यारो भैडिच बड़ंगी मठ पुंतोड़ी की सबसे बड़ा गुना बड़ंगंद इद आन मसियाल ईशुन ठोकर जाना भला इदन से पड़ा गुना बड़ंगा सके माइता ही मसियाल ईशु यलमालाई परमेश्वर तक हाकनल दान अंदुल बोन ठुकरे क्या ना सप्ता पर रो राज क्यान वाले परमेश्वर ता इद महान दान तुन हेल माने क्या ना भजन 21 तुन अमट प्रभु न भजन माने क्या तुम इत भजन ते जो राजा लई वोल ओंड बोले हल्ले बल्कि मसियाल ईसु आंदुल दाऊद राजल अपनो भजन ते उन वहचिरे मातो ले बादुड़ ईश्वर तबारे ते वहचिरे माताई उंड पूर्व बादुड़ अदेना कई दाकाला तुन बते किसी रहे माताई दिन तल दिन मानी क्या ताई उंड रात तुन रात अकल करता ताई ना तो बेने बोलियां उंड ना ही भदे पारसी बेगा वो न मांदी केन जानी पी हलवायो वो न याने प्रभु न लिंग पूरा दुनिया ते फैले मासियत ताई उंड वो न वचन ये दुनिया ता छेम लोगोस अवसियत ताई आपी बोल सूरज तलाई उंदी मंडा निलत तोलाई बोल नवड़ान लेका अपनो महल तल पसीदा तोल बोल सुरमन लेका वित्तन लाई खुश आई तोलाई बोल बादुड़ा उन्दे छेम तल पसीदा तो लई ओंडे बोल वो ना दूसरो छेम लुगुस चक्कर लगे क्या तो लई ओंडे अदे ना गर्मी सब तुन पुटी ताई परमेश्वर ता व्यवस्था खरो अंद अत परांतुन बिहाल किसी से आताई भाईडिट परमेश्वर ता नियम विश्वास ता लायो कांद साधारण लोग उड़ून अकल वाले बनी किसी से आतो लई परमेश्वर ता उपदेश सिद्धांत जीवत उन खुशी किसी स्याता है परमेश्वर ताहु कुमनारा मंद अतकंक ने वीर ची अरिवाइता है परमेश्वर तू नरितना पवित्रांत अध हमेशा ता काल लुगुस उन्दी जगते मनता है परमेश्वर तंग नियम सच्चो अनि पुरो रीतितल धर्म वाले आंदो आउ तो सोनू तल अनि हीरा मोती नल भी बड़े मासी आंदो औ फूकी रस तल अनि टप के मायन वाले छतना तल भी बड़े मासी कुन मन तुन अच्छा लागन वाले आंदो उन्ड अवन से ही निवल सेवक चितमाई तो लई अवन मान क्यान से पड़काया पुट्टी तही अपने भूल चुक तुन बोल समझ मत सके माई तो लई नवा मक्तांग पाप नल इमा नाकुन चोक पा किम इम अपनो सेवक तुन डिटाई ता पाप नल भी पिसुचिर रहा अदना पर रो राजमिनी कीमा काई आप ही अन्ना चोक पाक आसीदा का उन्डे पड़ा गुना तल भी बजे मासी मंद का नवा टोडी ता वचन उन्डे नवा जीव ता ध्यान निवा सामनो ग्रहण ता लायो काई ये नावल परमेश्वर ती नवा चट्टान उन्डे नावल छुटकारा सियान वाले मुसीबत ता दिया परमेश्वर निवा केंची ये निल प्यारो भैडी टानी सेलकनित परमेश्वर ता सच्चो वचन माकुन ईगा इहुन बते क्या थाई याकूब तोल परमेश्वर ता नाम निकुन ऊंचो जगह ते निलतानुल अद पवित्र जगह तल निवा सहायता की विल उन्ड सियोन देश तल निकुन संभाले क्या नुल वोली वंग सब अन बलि नु ख्याल की विल उन्ड निवा होम बलि तुन ग्रहण के विल उन्ड निवंग सब हिकमत नुन सफल के विल अप यमट निवा छुटकारा ता कारण तल ऊंचो लिंग ते खुश आसिकुन वारकम उन्ड अपनो परमेश्वर ता नाम ते झंडंग निलेकुम परमेश्वर निकुन निवा इच्छा ता लेका वरदान से विल इंग अन्ना पुंजी यतन के परमेश्वर अपनो भक्ता ना छुटकारा क्या तो लई वोल अपनो जीवनो कहीं दा छुटकारा क्यान वाले शक्ति तल अपनो पवित्र स्वर्ग दा परोडल केन चिकुन उन जवाब से अनुल राजल दाऊद अपनो भजन ते इगा इहुन बते क्या तो लई कि बोने रतकना अंडे बोने कोडाना भरोसा ही पर अमर तो अपनो परमेश्वर दाऊ नही नाम यत कम बोर तो मुर्सी हत्तुड़ उन्डे अरसी तोड़ पर अमर तो तेत तम उन्डे सीधो नितुड़म ये नावल परमेश्वर ती नाकुन बचिक सी ये ना बसो दिया अमर के कम ते महाराजल माकुन जवाब सिविल ये प्रभु नी निवा शक्ति तल राजल खुश आयनुल उन्डे निवा कीतल वाले छुटकारा तल बोल खूब मगन आयनुल इम्मा बोना मन्नतुन पुरुकीतोनी उन्डे बोना टोडीता बिंती तोने मा इनकार हल्के भी बाड़की इमा खूब बरकत सीता के वोन से मिले माई तोनी उन्डे इमा वोना तलट परो हीरा मोती न मुकुट करसुता तोनी उल्ला से जिंदगी तलक की तोल उन्डे इमा जिंदगी ता दान सीती इमा वोन हमेशा ता जिंदगी सीतोनी ने छुटकारा ता कारण तलवना भक्ति ज्यादा आंद इमा वोन आराम तल सजे किसी स्यातोनी बाड़की इमा वोन हमेशा तलाई बर कसी तो नी इमा अपनो सामने वोन खुशी ते उंडे आनंद तल निलची स्यातो नी बड़ी की राजा ना भरोसा परमेश्वर तपर रोही उंडे सब तोल मुखिया ना दया तल वोल बपुड़े हल तले मानल निवा कई निवड सब बैरिडून मिडुची टंडा नोल निवा जीवनो कई निवड सब बैरिडा पता लगे किसी ये तल इमा अपनो टड्डी ता सामने वोड़ून कड़ुता के भट्टा तले का मास्की परमेश्वर अपनो रंजते वोड़ून रूप सी यथनोल प्यारो भैडित परमेश्वर ता सच्चो वचन माकोन इगा इहुन बते जाता है उन्डे किस वोड़ून भसम की सिवाटल इम वोड़ं काया नो इद दुनिया तल उन्डे वोड़ा खानदान तुन इंसान ता नड्डुम तल नास क्या नोल बड़ेगी वोड़ निवा नुकसानी क्या ना ठाने की तोड़ी वोड़ ईतल हिकमत टंटोड़ई बदन वोड़ पूरो हल्की सके मानल बाड़की इम्मा अपनो धनुष तुन वोड़ा खिलाफ ते तरक्की उंडे वोड़ पीट बते किसी सोडीता नोड़ ये नावल परमेश्वर ती अपनो शक्ति ते महानाई की उंडे अमट वारसी वारसी कुन न्यो भक्ति ता भजन केंचुकम प्रे केंजन वाले दोस्ता लोड़ीत ಈಗ ದೌದ್ ರಾಜಲಪ್ನು ಭಜಂತೆ ಇಹೋನ್ ಬದೆಗಾತೊಲೈ ಕಿಯ ನಾವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ತಿ ಏ ನಾವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ತಿ ಇಮ್ಮ ನಾಕುನ್ ಬಾಡಿ ಚೋಡಕಿಸಿ ಸೀತಿ ಇಮ್ಮ ನವ ಕಿಯ ನಾ ಒಂಡೆ ನವ ಸಾತ ಕ್ಯಾನ್ಸ ಬಾಡಿ ಲಕ್ಮಂತೋನಿ ನವ ಛುಟ್ಕಾರ ಬೇಗಾಯಿ ಏ ನಾವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ತಿ ಅನಾದಿನ್ ತೆಗೆಯಿತೋನ ಪರ್ ಇಮ್ಮ ನಾಕುನ್ ಜವಾಬ್ ಅಲ್ಸೇವಿ ಒಂಡೆ ನುಲ್ಪೇನೆ ಬಿ ಅನ್ನ ಚಮ್ಮೆ ಕೆಲ್ಮನ್ನೋನ್ ಪರ್ ಯೇ ಇಮ್ಮ ಜೋ ಇಸ್ರಾಲ್ ದೇಶ ಭಕ್ತಿ ತ ರಾಜ ಗದ್ದಿತ್ ಪರೋ ಉತ್ತೋಲೈ ಇಮ್ಮ ತೋ ಪವಿತ್ರ ಅಂದಿ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟ್ ಇಮಂಡ್ ಬಿ ಜರಾ ದೇರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾಯಿ ಸಚ್ಚ ವಚನ್ ನ ಪರೋ ವಿಚಾರ ಕೆಂಟ್ ಕಿ ನೆಂಡ್ ಪ್ರಭು ಮಾಕುನ್ ಬಳಂಗ್ ಬರ್ಕಸ್ಯಾನ ಚಾಯ್ ಮಾಯ್ತೋಲೈ ಮಾ ಒಳ್ ಪುರ್ಖಾಲೋಡ್ ನೀ ಪರೋ ಹಿ ಭರೋಸಾ ಇರಂದುಡ್ ಒಳ್ ಭರೋಸಾ ಇರಂದುಡ್ ಅಂಡೆ ಇಮ್ಮ ಒಳನ್ ಛೋಡೆ ಕಿಸುಂದಿ ಓಳ್ ನಿವ ಭಕ್ತಿ ಕಿತ್ತುಡ್ ಅಂಡೆ ಇಮ್ಮ ಒಳನ್ ಛೋಡೆ ಕಿಸುತ್ತಿ ಓಳ್ ನೀ ಪರೋ ಹಿ ಭರೋಸಾ ಇರಂದುಡ್ ಅಂಡೆ ಬಪ್ಪೋಳೆ ಬಿ ನೀಚೋ ಅಲುಡೋಡ್ ಪರ್ ಅನ್ನ ತೋ ಕೀಡಾ ಅಂದನ್ ಮನ್ವಲಲ್ಲೇ ಮನ್ವಲೋಡ್ ನಡ್ಡುಮ್ ತೇ ನಾಕುನ್ ನಾಮ ದಸಂದೋಡ್ ಅಂಡೆ ಲೋಗೋಡ ನಡ್ಡುಮ್ ತೇ ನವ ಬೇಜತಿ ಆಯ್ತಾಯಿ ವಾಟ್ಸಪ್ ಜೋ ನಾಕೋನ್ ಹುಡಿ ತೊಳೈ ನವ ಠಟ್ಟ ಕ್ಯಾ ತೊಳೈ ಅಂಡೆ ಟೊಡ್ಡಿ ತುನ್ ಮಲುತಾ ತೋಳ್ ಅಂಡೆ ಇಹುನ್ ಇತ್ತ ಕೆತ್ತಲ್ಲ ಅಲೆ ಕ್ಯಾ ತೊಳೈ ಕಿ ಅಪ್ನೋ ಆಪ್ ತುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಬಸ್ತೆ ಕಿಸಿ ಸಿಂ ಬೋಲವೋನ್ ಛೋಳಿಕು ಸುತ್ತಾನೋಲ್ ಓಲ್ವೋನ್ ಪರೋ ತಾಹಿಲ್ ಬಾಳಿಕಿ ಓಲ್ ಓನ್ ಸೆ ಖೋಸ್ ಅಯ್ಯೋಲ್ ಪರ್ ಇಮ್ಮ ಇ ನಾಕುನ್ ಪೀಟಲ್ ಟಂಡತೋನಿ ಬಪ್ಪೋಳ ನ ಪಾಲ್ ಉಂಡನ್ ವಾಲೆ ಛವ ಮತ್ತೋನ ಅದ್ದ ಸಮಯ ತಲ್ ಇಮ್ಮ ನಾಕುನ್ ಭರೋಸಾ ಇರ್ರನ ಕರೆತ್ತಿ ಅನ ಪೈದಾಯನ ಬಕತ್ತಲೆ ನೀಕರುಂ ಚೋಡೆ ಮಾಸಿ ಹತ್ತನ್ ದಾಯಿನ ಪೀಟಲೆ ಇಮ್ಮ ನಾವಲ್ ಈಶ್ವರ್ ಆಂದಿ ನಾಸೆ ಲಕ್ಷ್ಮಿನಿ ಆಯ್ಮ ಬಾಳಿಕಿ ಮುಸಿಬತ್ ಕರುಮಯಿ ಅಂಡೆ ಬೋಲೆ ಸಾಯತಾ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಐಲೆ ಲೈಸೋಂಗ್ ಸಾಂಡ್ಕ ನಾಕುನ್ ಘೇರೆ ಕಿಸಿ ಎ ತೊಳೈ ಬಾಸನ್ ದೇಶ ತಂಗ್ ತಾಕತ್ ವಾಲೆ ಸಾಂಡ್ಕ ನವ ನಾಲೂನ್ ಟೆಖಾಕ್ ನಾಕುನ್ ಘೇರೆ ಕಿ ತಂಗೈ ಓಲ್ ತರು ತನ್ ಲೈ ಅನೆ ಗರ್ಜೆ ಮಾನ್ ವಾಲೆ ಪುಲ್ಲಿತ್ ಲೆಕ ನ ಪರೋ ಅಪನ ಟೊಡ್ಡಿ ತುನ್ ಖೋಲೆ ಕಿಸಿ ಇರ್ತೊಳೈ ಅನ ಏತ್ ಲೆಕ ಪುಂಗ್ಸಿ ಹತ್ತನ್ ಉಂಡೆ ನಾವಂಗ್ ಸಂಗ್ ಹಡ್ಡಿ ನ ಜೋಡ್ ಉಖಳೆ ಮಾಸಿ ಹತ್ತು ನವ ಜೀವ ಮೋಮ್ ತಲೆಕ ಆಸಿಯತ್ ಅದ ನವ ಮೆಂದುಲ್ ತರೂಪ ಪಿಗಲೆ ಮಾಸಿಯತ್ ನವ ತಾಕತ್ ಕಮ ಆಸಿಯತ್ ಅನ್ನ ಲಾಚಾರ್ ಆಸಿಯತ್ತನ್ ಉಂಡೆ ನವ ಒಂಜರ್ ನವ ತಾಲು ತಾಲ್ ಚಿಪ್ಕೆ ಮಾಸಿಯತ್ ಉಂಡೆ ಇಮ್ಮ ನಾಕುನ್ ಜಿಸಿಕೊನ್ ತುಳಿತೆ ಮೆಲೆ ಕಿಸಿ ಸ್ಯಾತೋನಿ ಬಾಳಿಕಿ ನೈಕ್ ನಾಕುನ್ ಘೇರೆ ಕಿಸಿ ಎ ತಂಗೈ ಬುರು ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆಳ ಮಂಡ್ಲಿ ನವ ನಾಲೂ ಟೆಖಾಕ್ ನಾಕುನ್ ಘೇರೆ ಕಿತ್ತಾಯಿ ಒಂದು ನಾವಂಗ್ ಕೈಕನು ಅನೆ ನಾವಂಗ್ ಕಲ್ಕನು ಛೇದ ಕ್ಯಾ ತೊಳೈ ಅನ್ನಪ್ನು ಸಬ್ ಹಡ್ಡಿನು ಕ್ಯಾಚಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತೋನ ಓಡ್ ನಾಕೋನ್ ಹುಡಿ ತೋಡ್ ಒಂಡೆ ತಕೆ ಮಾಯ್ತೋಳ್ ಒಂಡ್ ನಾವಂಗ್ ದಿಕ್ಕಡಿನು ಆಪುಸ್ತೆ ತೂಸಿ ತೋಳ್ ಒಂಡೆ ನಾವ ಪೈರಾವ ತಪ್ಪರೋ ಚಿಟ್ಟಿಂಗ್ ವಾಟಿ ತೋಳ್ ಪ್ಯಾರು ಭರಡಿಟ್ ಈಗ ದೌದ್ ರಾಜಲ್ ಪ್ರಭು ಈಶುನ ಬಾರತೆ ಅಪ್ನು ಭಜಂತೆ ಬದಕಿಸಿ ರಹಿಮಾತೊಲೈ ಪರ್ ಏ ನಾವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ತಿ ಇಮ್ಮನಾಸೆ ಲಕ್ಷ್ಮಿನಿ ಮನ್ಮ ಏ ನಾವೋಲ್ ಸಾಯತ ಕ್ಯಾನ್ ವಾಲಿನಿ ನವ ಸಾಯತ ತಲೈ ಫುರ್ತಿ ಕಿಂ ನವ ಪರಾಂತುನ್ ತಲ್ವಾರ್ ತಾರ್ ಪಿಸುವ ನವ ಪರಾಂತುನ್ ನೈದ ಪಂಜತಲ್ ಬಜಕಿಸಿ ಏನ ನಾಕುನ್ ಪುಲ್ಲಿತ ಟೊಡ್ಡಿ ತಲ್ ಬಜಕಿಂ ಇಂಗಿ ಡಂಗುಡ ಸಾಂಟ್ನ ಸಿಂಗ್ನಲ್ ನಾಕುನ್ ಇಮ ಬಜಕಿಸಿ ಎತ್ತುನಿ ಅನ್ನಾಪ್ನೋ ಭಯಡ ಸಾಮ್ನು ನಿವ ನಾಮ್ ತ ಪ್ರಚಾರ ಕೀಕ ಸಬತ ನಡ್ಡುಮ್ತೆ ಅನ ನೀವ ಬಳೈಕೀಕ ಯು ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ವರಿತನ್ ವಾಲಿಡಿಟ್ ಉನ ಭಕ್ತಿ ಕಿಮ್ಟ್ ಎ ಯಾಕೂಬ್ ತ ಕುಟುಂಬ್ತಿ ಇಮ್ಮಟ್ ಸಬ್ ಉನ ಮಹಿಮಾ ಕಿಮ್ಟ್ ಅಂಡ ಎ ಇಸ್ರಾಲ್ ತೋಡ್ ಖಾನ್ದಾನ್ ವಾಲಿಡಿಟ್ ಇಮ್ಮಟ್ ಓನ್ ವರಿಯಟ್ ಬಾಡಿಕಿ ಒ ದುಃಖಿಡುನ್ ಅಲಗ್ ಹಲ್ ಸಂಜಮಾಯೋಲ್ ಒಂಡನಾಯಿ ಓನ್ ಸೆ ಬುರಾಯಿ ಕ್ಯಾತೋಲೈ ಒಂಡನಾಯಿ ಓನ್ ಸೆ ಅಪ್ನೋ ಟೊಡ್ಡಿ ತುನ್ ಮಕ್ಸುತಾತೋಲ್ ಪರ್ ಬಪ್ಪುಡ್ ಓಲ್ ಓನ್ ಕೇಯ್ತೋಲ್ ಆಪಿ ಓನ ಕೆಂಚಿ ಎತ್ತೋಲ್ ಪಳ ಸಭಾ ತೇನವ ಭಕ್ತಿ ಕ್ಯಾನ ನೀವಾಯಿ ಖಾಕ್ನಲ್ ಆಯ್ತಾಯಿ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟನಿ ಸಿಲಕ್ನಿಟ್ ದೌದ್ ರಾಜಲ್ ಈ ಗಾಪನು ಭಜಂತೆ ಇಹುನ್ ಇಂತೋಲೈ ಕಿ ಅನ್ನ ಅಪನು ಪರಾಂತುನ್ ಓನ್ಸೆ ವರಿತನ್ ವಾಡೆಲ ಸಾಮ್ನೋ ಪುರುಗಿಕ ನಮ್ರಲೋ ಗೋಡ್ ತಿಂಜಿಕುನ್ ಪಂಚಿದಾನೋಡ್ ಬೋಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಪಿಡ್ಕನ್ ವಾಲೆಡ್ ಅಂದೋಡ್ वोड़बोना भक्ति क्या नोड़ मी व परान हमेशा पिस्सी मानी दुनिया तोड़ सब लक लक देश नोड़ लो गुड़ उनक ख्याल क्या नोड़ ओंडे बोना खाक मल्ला नोड़ ओंडे जाति जाति तोड़ सब पीढ़ी वाले निवास सामनो भक्ति क्या नोड़ बाड़ी की राज परमेश्वर तान ओंडे सब जाति पर वोले राज क्या तो ले दुनिया तोड़ सब मोट तगड़ो लोगोड़ साढ़े तीन चिकोन भक्ति क्या नोड़ वोड़ सब जित तो तोड़ी ते मिले मासी अंतोड़े ओंडे अपनो अपनो परान तून हल बचिकसी सके मानल वोड़ सब वो ने सामनो घुटना टीके क्या नोड़ उन्दे कुटुंब ना सेवा क्या ओंडे दूसरो पीढ़ी तल प्रभु न बारे ते बते क्या नोड़ वो लिया ने प्रभु वाया नोल ओंडे वो ना धर्म तंग काम कनु उन्दी खानदान पर बोल पैदा या नोल इहुन इंजु कोन बते क्या नोल की वोल ई तंग इतंग अचंबो काम की तुल परमेश्वर नाकुन मैतन वाले आंदोल नाकुन बांगे भी कमी हलानल उल नाकुन लीलो लीलो जाड़ी ते ऊंचो आतोले बोल याने प्रभु जी नाकुन सुख सियान वाले ये ता झिरिया ता करुम वोई तोले बोल नवा जीवा ते जीवा अरे वाई तोले धर्म ता शरीर ते बोल अपनो नाम तले का नाकुन सच्चो शरीर ते बतिया तोले प्यारो भैडी ठनी सेलकनिट पवित्र बाइबल ते मुन्ने इहुन लिखे माता है चाहे अन्ना गहरो सिकाटी ते आसिकुन भी ताक से रहे माई का ते भी नुकसानी तल हलवरी का बाड़े की मना वसंग ने मंतोनी नीवा सोटा तल ओंडनी व लाठी तल नाकुन शांति पुट्टी ताई इमा ना वोड़ सते क्यान वाले सामनो ना लाई मेज तुन लगे क्या तोनी इमा ना वा तलट परो नी लगे क्या तोनी नवा कटोरा झलके मासी रहमत ताई पक्को भलो अनिदया जिंदगी मेंड नवा संग संग बने मासी मदानु ओंडे अना परमेश्वर तरो ते हमेशा मंत का प्यारो भैडिट परमेश्वर तवा चन्माकुन इहुन बते क्या ताई धरती अने जीत तो भी चीज आपी है परमेश्वर तयान दुनिया अने आपी मंदन वाले भी प्यारो भैडिट अने सेलकनिट पवित्र बाइबल ते इहुन लिखे माताई अमट यु वचन पर जरा देर विचार की कोम इमट यु वचन नो पड़ा ध्यान तल किंजट इधन नल की अमट विश्वास तल धर्मी ठहरे मासी अतोड़म मौल प्रभु यीशु मसीह नजरिया ते परमेश्वर संग मौ मेल आसी हत्ता उ नजरिया ते परमेश्वर ते दया ते माव अव्वा ना आसी हत्ता बदन ते इंगा बने मासी आसी हत्ताई अन परमेश्वर ता महिमा ते हिस्सेदार आयना उम्मीद किसी फड़ा आनंद ख्यातोलम अने दुख तकलीफ थी नल भी माकुन आनंद आयता बाड़ी की पुंतुलम की दुख तल धीरज आयता अने धीरज तल अमाट पक्को पसीता तोड़म अने पक्को आसी आशा ख्यातोलम अने इहुन आशा तल निराश हेले आयोम बाड़ी की परमेश्वर मा कुन पवित्र आत्मा नदान सिसिमावा मंत्रो पतन वा फड़ा प्रेम वार सिसितोल अमाट बिल्कुल लाचार अनि धर्म मिचोक मत्तोड़म अपोल ठीक वक्त पर रो मसी माहिनल सासी अत्तोल धर्मी निनल बोले सायना हिम्मत केवल ते केवल इंगी भलो आदमी निनल भी शायद केवल पर परमेश्वर माहिनल तन वा प्रेम इहुन उजागर की तोल की बपोड़ा मठ पापिड़ मत तोड़म अपोल मसी माहिनल सासियतुल उना साय नजरिया ते बोल माकुन धर्मी ठहरे की तोल तो परमेश्वर ता गुस्सा तल माकुन ओंडे भी बाड़ी हेले पिसुची सेवल परमेश्वर तो दुश्मन आयना हालत ते उन मर्री न साया ना जरिया ते माओ मेल परमेश्वर संग आसियता ते मेल आयना हालत ते वना जरिया ते माओ छुटकारा बाड़ी हेला नल प्यारो भैडिट अने इच्छो हल्ले पर प्रभु यीशु मसीह ना जरिया तल मेल आए ना हिनल परमेश्वर ते फड़ा आनंद क्या तोड़म बोलू न जरिया ते पाप दुनिया ते बात अने पाप ता जरिया ते मौत भी वासी सब लोगों ला पाप थिनल मौत सब ना नड्डुम फैले मासियत कानून तस्या न मुन्ने भी पाप दुनिया ते मत्ता पर कानून ले आयो ते पाप ना हिसाब भी हिले आयो ते भी आदम तलिए जी मूसन लुगुस सब लोग सासियत तोड़ वोल भी बड़ा पाप आदम ना पाप तले का हेले मनो वोल वाइन वाले ना नमुना मत तोल पर परमेश्वर ता दया ता दान आदम ना पाप तले का हेले आयो वोड़ू ना पाप ता कारण तल वल्ले सोड़ा मौत आसियत पर परमेश्वर ता दया इदिन समय सियान बाड़ी की अ दया ता दान वोड़ना याने यीशु मसीह ना जरिया ते बल्ले सोड़ून फिसन इनल खूब आसियत परमेश्वर ता दया ता दान ते अने वोड़ना पाप ता जरिया ते फरक आन बाड़ी की अत पाप थे नल सजा ता हुकुम वात पर इंग अवल्ले पाप न आयन परो बिधर्मी ठहरे माय न दान आयता वोड़ुल पाप की तुल अने वो निनल मौत न राज आत ते सही पर इदिन से मैसी वोड़ुना यानी ईसु मसीना काम ता नतीजा आत बोड़ परमेश्वर ता खूब पड़ा दया दान ग्रहण क्या तोड़ और सब मसीना जरिया ते जीवन ते राज क्या नोड़ इवन बोड़ुना पाप थे नल सब लोग परो पापी आयन दोस्त लगे मासी हत्ता पर बोड़ुल हुकुम माने की तुल अने वो नी नल वल्ले सोड़ धर्मी ठहरे मासी दानोड़ कानून इदनी नल वात की पाप ओंडे भी उजागर आई पर बेगा पाप बड़े मासियत आगा दया भी ओंडे बड़े मासियत कि बहुन पाप मौत तजरिया ते राजकीन अहुन परमेश्वर ता दया धर्म तजरिया ते राजकी बल अने प्रभु ईसु मसीह ना जरिया ते माकुन हमेशा ता जीवन ते अवची सेवल ते बड़ंग इंदा को बड़ंग इत की पाप किसोड़े मंदा को कि परमेश्वर ता दया ओंडे बड़े मासी मनवल बपुड़े अल्ले बेगा पाप क्या ना मान दिया ते अमट मुर्दत लेका आसियत तोड़म ते पाप ता जीवन ते ओंडे बहुन मंदा को बड़ंग इत भी हले पुनिवट की बपुड़ ईसु मसीह ना पड़ोडे बपिस्मा ये तट ते वना मौत ते भी जोड़े मासी बत्तीसमा ये तट बत्तीसमा ते वोन संग मावा मिस्सा ना आसियत ता अने वो न सायंते भी वेले मासियत कि बहुन परमेश्वर दाऊ ना अजीब शक्ति ता जरिया ते मसी सासी ओंडे पिस्सी देत तुल अउन अपलो भी नव तो जीवन ते मने रट उन सायंते वोन संग जोड़े मासी हत्तर ते वो न पिस्सी ते दंते भी वोन संग जोड़े मासी दा कट अने इत भी पुत्तोलर की इदेन नल की पाप ता गुलामी ते ओंडे हले मने रट अने मावा पापी स्वभाव मार्सियन वाल सुलित पर मसीह न सायन वाले मौजून नो स्वभाव मार्सियत ता बोल सासियत तोल पाप ता वो न छुटकारा आसियत प्यारो भाईडी टनी सिलकनेट इंग मावा नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम गई खत्म आई थाई मुन्ने डा कार्यक्रम ते में से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन आशीष से विल
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480009 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनाट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480009 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com